प्रारंभी विनती करो गणपति विद्या दया सागरा अज्ञानत्व हरो निबुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहुतोषवी। मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी। नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदुर पाझरे वरी बरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखो निचिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे। उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे चियाता। जा जा स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मीठे वितो मस्तक जा ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी चिंतने अन्न सेवीत जावे तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे। वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणिजे यज्ञ कर्म। प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सोडू नये तो जनी तो चितो मानवी धन्य होतो।